चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आयातीमधील वाढीनंतर साखरेच्या किमतीत घट, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे किमती वाढण्याची शक्यता। केनियामध्ये आयातीतील वाढीनंतर साखरेच्या किमतीत घट झाल्याचं दिसून आलं होतं, पण आता कोरोना व्हायरसमुळे येणाऱ्या दिवसात साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। लॉकडाऊनमुळे साखरेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। गेल्या महिन्यात 30% साखरेच्या दरात वाढ झाली होती, पण आयात वाढल्यानंतर या महिन्यात दरात घसरण झाली। यामुळे कोरोनासारख्या महामारीमुळे रोजच्या आवश्यक वस्तूसाठी लढणाऱ्या अनेक लोकांना दिलासा मिळाला आहे। साखर संचालनालयानं सांगितलं की जानेवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान साखरेची आयात 1,458,631 टन इतकी राहिली, जी गेल्या हंगामात केवळ 2,84,169 टन इतकी होती। स्थानिक उत्पादन घटल्यामुळे आणि मागणी वाढल्यानं साखर आयातीला मोठा फायदा झाला आहे।